आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं कार्य 300 वर्षांनीही प्रेरणादायी असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. चौंडीसह राज्यभरात अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी. डीएपी खताची उपलब्धता मागणीच्या तुलनेत कमी असल्यानं पर्यायी खतांचा वापर करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेला कोलंबियाचा पाठिंबा. पाकिस्तानाच्या समर्थनार्थ केलेलं विधान मागे घेतलं. आणि पालघरमध्ये मेंढवन घाटात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, 3 जण जखमी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या राजवटीत कृषी, कर आणि न्यायपद्धती आदर्श होती. त्यांनी केलेलं कार्य 300 वर्षांनीही प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित जयंती उत्सवात ते बोलत होते. यावेळी विविध विकास कामांचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. अहिल्याबाईंनी दलित वंचितांच्या उत्थानासाठी अनेक योजना आणल्या. एवढं मोठं ऐश्वर्य असूनही त्यांनी साधी राहणी स्वीकारली, म्हणूनच त्यांना पुण्यश्लोक म्हणतात असं फडणवीस यावेळी म्हणाले. मंदिर, घाटांची उभारणी, वस्त्रोद्योग, व्यापार या सर्वच क्षेत्रात अहिल्याबाईंच्या राज्यात प्रगती साधली गेली असं मुख्यमंत्री म्हणाले. सुराज्य म्हणजे काय हे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासनातून दिसून येतं. त्या महाराष्ट्राच्या स्वाभिमान होत्या असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सरकारी खजिना हा लोकांसाठी असतो ही शिकवण अहिल्यादेवींनी दिली. स्वतःच्या मुलीचं आंतरजातीय लग्न लावून जातीभेदाला गाडण्याचं काम केलं. त्यांनी माणुसकी आणि कल्याणाचा धर्म पाळला असं शिंदे म्हणाले. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं. राज्य सरकारनं चौंडी इथल्या विकास आराखड्यासाठी 681 कोटी मंजूर केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. जयंती उत्सवाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं होतं, मात्र ते येऊ शकले नाहीत. पण पुढच्या वर्षी प्रधानमंत्र्यांनी यावं अशी सगळ्यांची इच्छा आहे असं शिंदे यावेळी म्हणाले. यावेळी राज्य शासनाच्या लोकराज्य या मासिकाच्या विशेष अंकाचं प्रकाशन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे उपस्थित होते. त्याआधी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं चौंडी ते इंदोर या बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवन इथं अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी इथं अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रम होत आहेत. गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव देरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराण यांच्या पुढाकारानं आयोजित एका कार्यक्रमात 10वी आणि 12वीमध्ये अव्वल क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात महत्वाचं काम केलेल्या महिलांचा देखील यावेळी शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी व्याख्यानसुद्धा आयोजित करण्यात आलं होतं अशी माहिती आकाशवाणीच्या बातमीदारानं दिली आहे. धुळे जिल्ह्यात देखील आज सकाळी धनगर समाज युवा संघटनांनी मोटारसायकल रॅली काढली. तसंच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं रक्तदान शिबिर आणि अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. सांगली जिल्ह्यात अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच विविध स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलं होतं. मिरज इथं जयंतीचं औचित्य साधून रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी अहिल्याबाईंची 80x60 फुटांची रांगोळी काढली. नांदेडमध्येही अहिल्याबाई होळकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी झाली. महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे आणि राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमानं परभणीमधल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इथं 3 दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची 53वी बैठक झाली. या बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे 8 मान, 3 कृषी यंत्रे अवजारे तसंच 61 पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे स्वच्छ मुंबईसाठी एक विशेष मोहीम राबवण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पिंक आर्मीतल्या 9600 पेक्षा अधिक महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून मुंबई आणि मुंबई उपनगरात विशेष स्वच्छता केली गेली. या मोहिमेअंतर्गत 5 मे ते 28 मे दरम्यान 150 टन राडारोडा, 180 टन टाकाऊ साहित्य आणि 360 टनांपेक्षा अधिक कचरा संकलित करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली गेली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यासाठी 5.5 लाख मेट्रिक टन डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजेच डीएपीची मागणी असताना केवळ 94,000 मेट्रिक टन खतसाठा शिल्लक आहे, म्हणजे मागणीच्या तुलनेत केवळ 17% उपलब्धता आहे. परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये या खताचा तुटवडा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपीला बाजारात पर्यायी असलेली खतं वापरावीत असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. डीएपीऐवजी युरिया अर्धी गोणी आणि एसएसपी 3 गोणी खतांचा वापर डीएपीला चांगला पर्याय आहे. एसएसपीसोबत संयुक्त खतांचाही वापर करावा असं आवाहन पुणे कृषी संचालक सुनील बोरकर यांनी केलं आहे. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी 7 बहुपक्षीय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज कोलंबियाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री रोझा योलांडा विलाविंचेसिओ यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पाकिस्तानबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या कोलंबियाच्या विधानावर थरूर यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र भारताच्या भूमिकेला कोलंबियानं पाठिंबा दिला असून हे विधान मागे घेतल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं सिएरा लिओनचा दौरा पूर्ण केला. शिष्टमंडळानं संसदेचे सभापती, उपसंरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक यांच्यासह सिएरा लिओनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. द्रमुक खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं लाटवियामधल्या भारतीय समुदायांशी संवाद साधला. पालघरमध्ये मुंबई पुणे महामार्गावर मेंढवन घाटात आज कार आणि कंटेनरच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही कार गुजरातहून मुंबईकडे येत होती. कारची कंटेनरला पाठीमागून धडक बसल्यानं हा अपघात झाला. मृतांमध्ये एका महिलेचा आणि लहान मुलीचा समावेश आहे. मुंबईत बोरिवली इथं एका इमारतीतली कार पार्किंगसाठी वापरली जाणारी लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला घडली. कार पार्किंगसाठी वापरली जाणारी लिफ्ट 7 मीटर खड्ड्यात कोसळली. अग्निशमन दलानं या लिफ्टमधून दोघांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढलं, मात्र त्यातल्या एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान या अपघाताची अधिक चौकशी सुरू आहे. आकाशवाणी मुंबईच्या ज्येष्ठ निवेदिका सुनीता तारापुरे 38 वर्षांच्या सेवे नंतर काल निवृत्त झाल्या. आकाशवाणीच्या सोलापूर, नाशिक, सिंधुदुर्ग आणि मुंबई अशा विविध केंद्रांवर त्यांनी निवेदिका म्हणून काम केलं आहे. अनेक मालिकांचं निवेदन, निर्मिती, अभिवाचन आपल्या सुस्पष्ट आवाजानं आणि वैशिष्ट्यपूर्ण निवेदनशैलीनं त्यांनी असंख्य श्रोत्यांची मनं जिंकली. सेवानिवृत्तीनिमित्त आकाशवाणी मुंबईत त्यांच्यासाठी निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेत आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 2 ते 11 जून दरम्यान आयोजित या दौऱ्यात ते आंतरराष्ट्रीय इंडी फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं कार्य 300 वर्षांनीही प्रेरणादायी असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. चौंडीसह राज्यभरात अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी. डीएपी खताची उपलब्धता मागणीच्या तुलनेत कमी असल्यानं पर्यायी खतांचा वापर करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेला कोलंबियाचा पाठिंबा. पाकिस्तानाच्या समर्थनार्थ केलेलं विधान मागे घेतलं. आणि पालघरमध्ये मेंढवन घाटात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, 3 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.